ಪ್ರಭು ಕ್ರೈಸ್ತರಲ್ಲಿ ನನ್ನ ಪ್ರಿಯ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಇವತ್ತು ಪಂಚಾಶತ್ತಮ ಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮವನ್ನು ಕೊಂಡಾಡುತ್ತಿದ್ದೀವಿ. ಪ್ರೇಷಿತರ ಹಾಗೂ ತಾಯಿ ಮರಿಯಮ್ಮನವರ ಮೇಲೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮರು ಇಳಿದು ಬಂದರು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಅದೇ ಪವಿತ್ರಾತ್ಮರು ಇಳಿದು ಬರುವರು. ಹಾಗಾಗಿ ಬಲಿಪೂಜೆಯಲ್ಲಿ ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. ಪವಿತ್ರಾತ್ಮರೇ, ನಮ್ಮಲ್ಲಿಗೆ ಬನ್ನಿರಿ, ನಮ್ಮನ್ನು ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಿರಿ, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಯೋಗ್ಯ ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿರಿ ಎಂದು ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ.
ಪ್ರಾರ್ಥುಯ ದೇವಾಂಚ ಸರ್ಪದಿದಾರ್ ಬಪಾಯ್ ಚ ದಿಸಾ ಚ ದಬಾಜಿಕ್ ಸಂಭ್ರಮ ವರ್ವಿ ಸೌರ್ ದೇಶಾನಿ ಲೋಕ ಮೋದಿ ವಿಸ್ತಾರ ಲೇಲೆ ತುಜೆ ಪವಿತ್ರ ಸಭೆಕ ತೂ ಯ ಕೊಟಾನ್ ಬರ್ತಾಯ್ ಯುಗ ಯುಗಾಂಕ ಪ್ರಿ ತುಮಿ ಚೇರ್ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಚಿದೇಣಿ ಸುಬ್ಬಾಪಣಿ ಬೋತ್ ಅನಿ ಜೇ ಕಾಂ ಶುಭ ವಾರ್ತಮಾನಚೆ ಪರಿಘಟನೆಚೆ ಸುರ್ವೇರ ತುವೇ ಅಜಾಪಣಿ ಗೋಡೂನ್ ಆಡ್ಲಿ ತೆನ್ಸ್ ದಯಾಳಪಣಿ ಆಮಚ್ಯಾ ಕಾಳಾರ ಪವಿತ್ರಾತ್ಮ್ಯಾನ್ ಬರಲೆಲ್ಲಾ ಭಾವಾರ್ಥ್ಯಾ ಉದ್ದೇಶೀ ಫುಡೆ ವರ್ಮಣ ಮೀ ಮಾಗ್ತಾ ಆಮಚ್ಯಾ ಸಮಯ ತುಜಾ ಪುತಾ ಜಿಜು ಕ್ರೈಸ್ತಾ ವರ್ವೀನ್ ತೋ ಖರ ದೇ ತುಜೆ ಸವೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮಚಾ ಏಕ್ಪಣಾ ಜೇತಾ ರಜ್ವರ್ಸಲಿತಾ ಸಸ್ನ ಚಾ ಸಸ್ನ
ಆಮೇನ್. ಧರ್ಮದೂತ ಚ ಕೃತ್ಯ ಪುಸ್ತಕಂತ್ಲೇ ವಾಸ ಪೆಂತಕಸ್ತಚ್ಯಾ ಪರ್ಬೆಸೋ ದೀಸ್ ಆಯ್ಲೋ ಆಸ್ತಾ ತೆ ಸಮೇಸ್ತ್ ಏಕ್ ಸ್ವಾತೆಚೆರ್ ಸಂಗತ ಮೇಳೋನ್ ಆಸ್ಲೆ ತೆ ದ್ವಾ ಏಕಾಸ್ಪನೆ ಕಠಿಣ ಜಡ್ವರೆ ಆಯ್ಲೆಲ್ಲೆ ಬರೀ ಮೊಳ್ ಬಾರ್ತಾವನ್ ಏಕ್ ಆವಾಜ್ ಆಯ್ಲೊ ಆನಿ ತೆ ಬೋಸೋನ್ ಆಸ್ಲೆಲೆ ತ್ಯಾ ಘರಾಂತ್ ಬರ್ಲೊ ತವಳ್ ತಂಕಾ ದಿಸ್ಲ್ಯೋ ಉಜ್ಜಾ ಸರ್ಕ್ಯೋ ಜಿಬೊ ತ್ಯೋ ವಿಂಗಡ್ ವಿಂಗಡ್ ಜಾವನ್ ತಂಚ್ಯಾ ಮೊದ್ಲ್ಯಾ ಹರಿಯಕ್ಲಚರ್ ಒಸೋರ್ ರೌಲ್ಯೋ ತೆ ಸುಮೇಸ್ತ್ ಪವಿತ್ರತ್ಮ್ಯಾನ್ ಬರ್ಲೆ ಆನಿ ತ್ಯಾ ಅತ್ಮ್ಯಾನ್ ತಂಕಾ ದಿಲ್ಲೆ ವಾಚಾ ಸಕ್ತೆ ಪರ್ಮನೆ ಪರ್ಕಿ ಬಸಾನಿ ತೆ ಉಲೋಂಕ್ ಲಗ್ಲೆ ಸಂಸಾರಂತ್ಲ್ಯಾ ಹರಿಯೇ ಗಾಂವಚೆ ಭಕ್ತಿ ಒಂದ್ ಜುದೇವ್ ತ್ಯಾ ವೇಳಾರ ಜೆರುಸಲೇಮ್ಯಾಕ್ ಆಯ್ಲೆಲೆ ತೈ ಅಸ್ಲೆ ಹೋ ಆವಾಜ್ ಆಯ್ಕೊನು ಲೋಕಸ ಓಡಿ ಏಕ್ ಜಮೊ ಎಕ್ಟೈ ಜಲೊ ಆನಿ ತಾನೆ ಉಲೇಲೆ ಹರಿಯೇಕ್ಲ್ಯಾಕ ಆಪಾಪ್ಲೆ ಭಷೆನ್ ಆಯ್ಕತಲೆ ದೇಖೂನ್ ಲೋಕ ಸಕಟ್ ತಟಕ್ ಜಲೊ ತೆ ಶರ್ಮೆಲೆ ಆನಿ ವೀಜ್ ಮೀಜ್ ಜಾವನ್ ಮುಣಾಲೆ ಪೊಳೆಯಾ ಹೆ ಉಲೇತಾ ತೆ ಸಮೇಸ್ ಗಲೇಲ್ಯಾ ಗರ್ ನೈವೆ ತರ್ ಆಮಚ್ಯಾ ಮೊದ್ಲ್ಯಾ ಹರಿಯೇಕ್ಲ್ಯಾಕ ತೆ ಉಲೇತಾ ತೆ ಆಮಚ್ಯಾ ಆಮಚ್ಯಾ ಮಾಯೆ ಭಷೆನ್ ಆಯ್ಕತಾ ತೆ ಕಶೇ ಆಮಿ ಅಂಗಾ ಹಸಾವ್ ಪಾರ್ತಿ ಅಂತ್ಲೆ ಮೇದಿ ಅಂತ್ಲೆ ಎಲಾಮ್ ಅಂತ್ಲೆ ಮೆಸಪತಾಮಿ ಅಂತ್ಲೆ ಜುದೇ ಅಂತ್ಲೆ ಅನಿ ಕಪ್ಪದೋಸಿ ಅಂತ್ಲೆ ಪುಂತುಸ್ ಅಂತ್ಲೆ ಅನಿ ಆಶಿ ಅಂತ್ಲೆ ಫ್ರಿಜಿ ಅಂತ್ಲೆ ಅನಿ ಪಂಪೀಲಿ ಅಂತ್ಲೆ ಏಜಿಪ್ತ್ ಅಂತ್ಲೆ ಅನಿ ಸಿರೆನ್ ಬೌಂತಿಚ ಲಿಬಿ ಅಂತ್ಲೆ ಅನಿ ತೊಡೆ ರೋಮ ತೌನ್ ಸೇತ್ ಆಯ್ಲೆಲೆ ಜುದೇವ್ ಅನಿ ಜುದೇವ್ ಧರ್ಮಕ ಆಯ್ಲೆ ವರಸ್ ಮೇಳಿಲ್ಲೆ ಕ್ರೇತಂತ್ಲೆ ಅನಿ ಆರ್ಬಿಸ್ತಾನಂತ್ಲೆ ಸೇತ್ ತರಿ ದೇವಾಚ್ಯ ವಿಚಿತ್ರ ಕೃತ್ಯ ವಿಷಂತ ತೆ ಸಂಗ್ತಾ ತೆ ಆಮಿ ಆಮಚೆ ಆಮಚೆ ಮಾಯ ಭಷೆನ್ ಐಕತಾವ್ ದೇವಾಚೆ ಉತ್ತರ ಹೇ
ಲಾರ್ಡ್ ತುಜಾ ಆತ್ಮ್ಯಾ ಸರ್ವೇ ಸ್ಪೋರಾ ಆನಿ ಸಂಸಾರಾಚೆ ರೂಪ ತೂ ನವೇಂಕ
ಲಾರ್ಡ್ ತುಜಾ ಆತ್ಮ್ಯಾ ಸರ್ವೇ ಸ್ಪೋರಾ ಆನಿ ಸಂಸಾರಾಚೆ ರೂಪ ತೂ ನವೇಂಕ
ಆತ್ಮ್ಯ ಮುಜಾ ಸರ್ವೇಶ್ವರಾಕ್ ನಾವಾಳ ಸರ್ವೇಶ್ವರ ಮುಜ ದೇವಾ ಕಿತ್ಲೊ ತೂ ಓರ್ತೋ ಕಿತ್ಲಿ ವಿವಿ ತುಜಿ ಕೃತ್ಯ ಸರ್ವೇಶ್ವರ ಪೃಥ್ವಿ ಸಗ್ಳಿ ತುಜಾ ರಸ್ನಾನಿ
ಬರ್ಲ್ಯಾಷ್ಯಾ ಸರ್ವೇಶ್ವರ ಹಾರಿ ಸಂಸಾರ ಚಿರು
ತೂ ತುಜೆ ತೋಂಡ್ಲಿ ಪೈತಾನ ರಸ್ನ ಗಾಬರ್ತಾತ್ ತೂ ಪ್ರಾಣ ಮಾತ್ರ ಕಾಡ ತೀ ಮೊರೋನ್ ಪೊರ್ತ್ಯಾನ್ ದುಳ್ಳಿ ಕ್ವೇತಾತ್ ಪುನ್ ತೂ ಶ್ವಾಸ ದಿಶಿ ಜಲ್ಯಾರ ती परत रोसोन येतात. असे प्रितुमेचे रूप तू नवे करताय.
लाड तुझ्या आत्म्या सर्वे स्मारा आणि संसाराचे रूप तू नवे
सर्वे स्वरा जाऊ महिमा सासनाच्या सासना आपल्या कृत्यानी जाऊता कानन मुझी चिंतना ताका मानो वै सर्वे स्वरात आसा मोजो संतोष
दाड तुझ्या आज्ञा सर्वे स्मारा आणि संसाराचे रूप नवे दाड तुझ्या आज्ञा सर्वे स्मारा आणि संसाराचे रूप नवे
सां पावलोन कोरिंथकारांक बरयल्या पहिल्या पत्रांतलें वसाप. भावां भयणीनो, पवित्र आत्म्याच्या प्रभावावीन कोणी मनीस जेजूक स्वामी म्हूण सांगूंक शकना. आत्मीक देणी विविध, पूण एकच आत्मो ती दिता. सेवा ही वेगवेगळ्या थराची आसा, पूण एकच स्वामीची आमी सेवा करता. कामां ही वेगवेगळ्या थराची आसात, पूण स्वामेस्तांतय सर्व कामां जारी करता तो देव एकलोच. हर एकल्या थंय दिसून येतात ती पवित्र आत्म्याची देणी सोमेस्तांच्या आदाया पासत म्हण दिल्यान. कूड एक जाल्यारी सांदे जायते आसात, आनी कुडीचे ते सर्व सांदे जायते जाल्यारी एकच कूड जातात. तेच परी क्रिस्ता थंय घडता. आमी सोमेस्तांनी जुदेवांनी आनी हेर जातींच्यांनी स्वतंत्र जनांनी आनी गुलामांनी एक कूड जावचे खातीर एकच आत्म्या थंय पवित्र स्नान घेतलां. आनी एकच आत्मो आमकां सोमेस्तांक पिवण कसो दिला. देवाचें उतार हें
देवाचें पड उतार.
सर्वेस पर तुमचे सवे आसो,
तुमचे सवे
आसो. सांग जो प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभ वार्ता
महिमा तुका सम्या.
जेजो पुनर्जीवन जालो त्या आयतारा संजीर सुदेवांच्या बियान शिस दारांदपणो भितर एकठांय जावन आसले. तवळ जेजो तांचे मोदेगात येवन रावलो आनी शांती तुमकां म्हणालो. इतलें म्हणून ताणें तांकां आपल्या हातांनी आपलें कडवळ दाखयलें. सोम्याक देखतस शिस संतोशान भरले. परत्यान जेजून तांकां म्हणलें, शांती तुमकां. जशें बापान म्हाका धाडलां तशें हांव तुमकां धाडटां. अशें म्हणून ताणें तांचेर श्वास सोडलो आनी म्हणलें, घेया पवित्र आत्म्याक. कोणाचीं पदकां तुमी बक्षितात तीं बक्षतलीं, जांचीं पदकां तुमी बक्षिनांत तीं बक्षशिनांत. देवाचें उतार हें. क्रिस्तें म्हज्या मगशा भाव भयणीन, एका पिरगे जयंतेकलो पदरा पासलो. स वर्सां त्या पिरगे जयंत आसल्या उपरांत ताका ट्रान्सफर तेदळा बरो पदराप तो कोणाच्या हरे उरेक वसनातलो, कोणाक तोंद्रे वायट करिनातलो, कोणाक उपात्र दिल्लो न्हय. देखून तो वेता म्हणटना लोकांक बारीक बेजार जालें. त्या देखून त्या दीस ताका सेंड ऑफ आशिल्लें. त्या वेळार लोकान आयलें मानपत्र आसलें मुगाळ विकार बापानो. स वर्सां आमच्या पिरगे जयंत आशिल्ल्यात तुमी, तुम्ही मस्तो बरे मनीस, तुम्ही कोणाक कांय उपाद्र केल्ले न्हय, कोणाक कांय तोंद्रे जाल्ले ना तुमचे वरी, तुम्ही आज आमकां सोडून वेता म्हणटना आमकां मस्तो बेजार जाता। तुमच्या मुखल्या जिवितांत सेवेन तुमकां बरें मागता म्हणून पाद्रापाक बरें मागलें, झेलो गेले, आनी मागीर कोणाक उलोवचें जाल्यार मुखार येवन उलयत म्हणाले, आनी एकलो म्हणालो म्हाकाय दोन उतरां उलयचय, जायत उलय म्हणालो, मायक दिलो। मोगाळ पाद्रापान तुमी ह्या पिरगेजेन स वर्सां आसल्यात कोणाक उपाद्र करूं ना, कोणाक तोंद्रे दिवं ना, कोणाक वायट करूंक ना, पूण एकल्या म्हणी बरें गेलां हांवें, एकल्याक म्हणी बरें गेलां हांगे वसा, वेगळें वसा, जागो खाली करा। आमकां बरें करतलो पाद्र्याक जाय जय, तुमी कोणाक उपाद्र दिवं ना, कोणाक तोंद्रे दिवं ना, ओडना, पूण कोणाक बरेंय करूं ना, देखून आमकां बरो बरें करतलो पाद्र्याक येवन दी म्हणून वचून बसलो। देखून मोगाच्या भोव भयणीनो, साबारपटी आमी सांगचें आसा तो बरो मनीस, कोणाक उपाद्र करना, कोणाक तोंद्रे दिना, पूण कोणाक तोंद्रे दिनांतल्या वेळार, कोणाक उपाद्र करनातल्या वेळार हांव बरो जाता गे। आमी पळयत हांव रेतिरेक येता, साबार जाण रेतिरेक वेतात, सूर सोरो, बिडी सिगरेट, ड्रिंक्स, ड्रग्स सोडतात, आनी थोड्यांनी म्हणचे आसा आतां हो बारी बरो जाला, कित्याक आतां सोरो पियेना, बिडी सिगरेट ना, पान पोड ना, वायट सवय ना, बारी बरो जाला। मोगाचे न्हू ते संवसाराच्या रितीन तो बरो जावंक पुरो, पूण समयाच्या रितीन तो बरो न्हय, तो पाडत। देखून एकलो बरो म्हूण जायचय जाल्यार ताणें बरें काम करी जय, ना तर तो पाडस। ಪ್ರೇರೆ ಕೆಲವರು ಹೇಳೋದುಂಟು ಧ್ಯಾನ ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದೇನೆ, ಈಗ ನಾನು ಬೀಡಿ ಸಿಗರೇಟ್ ಸೇದುವುದಿಲ್ಲ, ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಡ್ರಗ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕೆಟ್ಟತನ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬೇರೆಯವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವನು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯವನಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ. ಅವನು ಒಳ್ಳೆಯವನಾಗಿದ್ದಾನಾ? ಇಲ್ಲ, ಅವನು ಕೆಟ್ಟವನೇ. ಬೈಬಲ್ ಪ್ರಕಾರ ಅವನು ಕೆಟ್ಟವನು. ಒಳ್ಳೆಯವನು ಅನ್ಸ್ಕೋಬೇಕಾದರೆ ಅವನು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಲೇಬೇಕು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅವನು ಕೆಟ್ಟವನು. ಅದರಿಂದ ಪ್ರಿಯರೇ, ನಮಗೆ ದೇವರು ಪವಿತ್ರಾತ್ಮರನ್ನು ಕೊಟ್ಟಿರುವುದು ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಯೇಸು ಬಗ್ಗೆ ಬೈಬಲ್ ಏನು ಹೇಳುತ್ತಾ ಇದೆ? ಯೇಸು ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡುತ್ತಾ ಹೋದರು. ಜೇಸು ಬರೇ ಕರಿತು ಗೆಲೋ, ಜೇಸು ತಂಡು ಬಸಲೋದರು ಬರೋ ಮುಟ ಅಲ್ಲೇ ಕೊಣಿ. ದಿಗುನ್ ಮಗ ಚನೋ ಜೇಸು ಬರೇ ಕರಿತು ಗೆಲೋ. ದಿಗುನ್ ಆಮಿ ಮುಂಟಾ ಜೇಸು ಬರೋ, ದೇವ್ ಬರೋ, ದೇವ್ ಸಕ್ಕಣಕ್ಕೆ ಬರೇ ಕರ್ತಾ. ಏಕಾದ ವೇಳ ದೇವ್ ತಂಡು ಬಸಲೋತರ್ ದಿಗುನ್ ತಾಕ ಕೊಣಿ ಬರೋ ಮುಂಟು ನಾಸಲು. ದಿಗುನ್ ಮಗ ಚನೋ ಜೇಸುನು ಜಾಯ್ತಿಟ್ಲಿ ಅಮಕ ದೃಷ್ಟ ಅಂತ ಬೈಬಲ್ ಅಂದಿಲ್ಲ ಅಂತ. ಮಾರ್ಕನ ಸುವಾರ್ತೆ 11:13 13:6 ಮಾರ್ಕನ ಸುವಾರ್ತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಲೂಕನ ಸುವಾರ್ತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ಅಲ್ಲಿ ಯೇಸುವಿಗೆ ಒಂದು ಸಾಮತಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಒಬ್ಬನು ಒಂದು ಹೊಲದಲ್ಲಿ ಮರವನ್ನು ನೆಡುತ್ತಾನೆ, ಆಮೇಲೆ ಮರ ನೆಟ್ಟ ಮೇಲೆ ಅವನು ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಫಲ ಉಂಟಂತ ನೋಡುತ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಫಲ ಯಾವುದು ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಜಮಾನ ಹೇಳ್ತಾನೆ ಸೇವಕನಿಗೆ, ಇದನ್ನು ಕಡಿದು ಹಾಕು, ಬೆಂಕಿಗೆ ಹಾಕು. ಪ್ರಿಯರಿ, ಆ ಮರ ಯಾರಿಗಾದರೂ ತೊಂದರೆ ಕೊಡುತ್ತಿತ್ತ? ಯಾರಿಗಾದರೂ ಉಪದ್ರ ಕೊಡುತ್ತಿತ್ತ? ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಕೊಡುತ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ಉಪದ್ರ ಕೊಡುತ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುತ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ಕೇಡು ಮಾಡುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಯಜಮಾನ ಯಾಕೆ ಹೇಳುತ್ತಾನೆ ಈ ಮರವನ್ನು ಕಡಿದು ಬೆಂಕಿಗೆ ಹಾಕು? ಪ್ರಿಯರಿ, ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಮರದ ಯೋಗಕ್ಷೇಮದಿಂದ ಹೇಳಿದ್ದಲ್ಲ, ಮರದ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟು ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಹೇಳಿರೋದು. ಆ ಉದಾಹರಣೆ ನೋಡಿ, ಹಾಗೆಯೇ ನಿಮ್ಮ ಒಳ್ಳೆ ಫಲ ಕೊಡದಿದ್ದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಕಡಿದು ಬೆಂಕಿಗೆ ಹಾಕುತ್ತಾರೆ. ತುಮಿ ಬೋರೆ ಫೋಳು ದೀನತ್ಲಾರು ತುಮ್ಕ ಉಜ್ಜಾಗಲ್ ತಲೆ ದಿಕ್ಕು ಚಿಂತಂಗ್ಲ ತೋ ರೂ ಕಾತರ ರೂ ಕೊಣಾಗಿ ಉಪಾದ್ರೆ ದೀನ ತೊಂದರೆ ದೀನತ್ಲೋ ಸಲ್ಯಾರಿ ತೋ ಧನಿ ಸಂಗ್ತಾವ್ ರೂ ಕಾತರ್ನ ಉಜ್ಜಾ ಕೊಡಿ. ಜಿಜು ಮುಂಟಾ ಮುನ್ಶಾಂಗ್ ಸಂಗ್ಲಂತೆ ತುಮಿ ಬೋರೆ ಫೋಳು ದೀನತ್ಲಾರು ತುಮ್ಕ ಉಜ್ಜಾಗಲ್ ತಲೆ देखून मोगाच्या न्हू आमी यम कोंडाक वचत जायतर आमी बारी सुलाब तडे म्हणून पुरो वो बरो मनीस आनी कांय तोंद्रे करून उपाद्र करूं ना. मोगाच्या न्हू आमी उपाद्र करिनासतना वायट करिनासतनाय यम कोंडाक वचत. नंतर जेजू म्हणटालो वरू कित्याक उज्या घाल म्हणटा यम कोंडा घाल म्हणटा. देखून मोगाच्या न्हू क्रिस्तांव म्हळ्यार अगत्य जावन बरें करचें जायचें. ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಗತ್ಯವಾಗಿ ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡುವವರು ಸುಮ್ಮನೆ ಇರುವವರು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಅಲ್ಲ. ತಟಸ್ಥವಾಗಿರುವವರು ಕೂಡ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಅಲ್ಲ. ನೋಡಿ, ಯೇಸುಸ್ವಾಮಿಲಿ ಎರಡೇ ಪಾರ್ಟಿ ಇರೋದು, ಎರಡೇ ಪಾರ್ಟಿ, ಮೂರು ಪಾರ್ಟಿ ಇಲ್ಲ. ಪ್ರಕರಣ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ನಾವು ಓದ್ತೇವಲ್ಲ 3:16, ನೀನು ಬೆಚ್ಚಗೂ ಅಲ್ಲ ತಣ್ಣಗೂ ಅಲ್ಲ, ಯಾವುದೊಂದು ಕಡೆ ಸೇರ್ಕೋ. ನೀನು ಒಂದ ಬೆಚ್ಚಗಾಗಿರು ಇಲ್ಲ ತಣ್ಣಗಾಗಿರು, ನೀನು ಬೆಚ್ಚಗಲ್ಲ ತಣ್ಣಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಿನ್ನನ್ನು ನಾನು ವಾಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ದೇನು, ವಾಂತಿ ಮಾಡಿದ್ದೇನು. ತೂನು ಇನ್ನೈ ಶೆಳ್ಮೋಡೋ ಇನ್ನಿ ತೆಕೋನು ತೂಕ ಬೈರ್ಗಲ್ಲೊಮ್ಮೆ. ಅದರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಎರಡೇ ಪಾರ್ಟಿ, ಮೂರು ಪಾರ್ಟಿ ಇಲ್ಲ. ಕೆಲವರು ಹೇಳ್ಬೋದು ನಾನು ಆ ಕಡೆನೂ ಇಲ್ಲ ಈ ಕಡೆನೂ ಇಲ್ಲ, ನಾನು ತಟಸ್ಥ. ಪ್ರಿಯರೇ, ಯೇಸುಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ತಟಸ್ಥ ಅಂತ ಮೂರನೇ ಪಾರ್ಟಿ ಇಲ್ಲ. ಒಂದ ನನ್ನ ಪಾರ್ಟಿ, ಇಲ್ಲ ಸೈತಾನನ ಪಾರ್ಟಿ, ಎರಡೇ ಪಾರ್ಟಿ ಇರೋದು. ಅದಕ್ಕೆ ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಜೊತೆ ಒಂದು ಗೂಡಿಸದವನು ಅವನು ಚದುರಿಸುತ್ತಾನೆ. ಅವನು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದೆ, ನಾನೇನು ಚದುರಿಸೋಕೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ಒಟ್ಟು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಚದುರಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಜೊತೆ ಒಟ್ಟು ಮಾಡದಿದ್ದರೆ ನೀನು ಚದುರಿಸುವನು, ಅಂದರೆ ನೀನು ಕೆಟ್ಟವನು. ಅದರಿಂದ ಪ್ರಿಯರೇ, ನಾವು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಗತ್ಯವಾಗಿ ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡುವವರು, ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡಲೇಬೇಕಾದವರು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ಈ ಪವಿತ್ರಾತ್ಮರ ಫಲ ಅದು. ಪವಿತ್ರಾತ್ಮಜಿ ಫಳಾಮ್ಳಾಕಿತೆ, ಪವಿತ್ರಾತ್ಮಜಿ ಫಳಾಮ್ ಸಂಗ್ಲಾರಿ ಬರ್ ಎಂಕರ್ಚೆ ಬರ್ ಎಂಕರ್ ನಾತ್ಲಾರ ತೈ ಫಳ ನಾಂತ ಮುಂದೆ ಸಂಗ್ಲಾರ ತುಂಬ ಪಾಡಸ್. ದಿಕ್ಕೂ ನಮ್ಕ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಸುಮ್ಯಾನ್ ದಿವ್ ಸ್ವಾಮಿ ಬರ್ ಎಂಕರೋಂಕು ಬರ್ ಎಂಕರಿತ್ತು ವಸೋಂಕು. ಅನಿ ಜಿಜು ಜಾವನ ಸಾ ಅಮಕ ಏಕ ಆದರ್ಶ ಜಾವನ ಸಾ ಜಿಜು ಬರೇ ಕರಿತ್ ಗೆಲೋ. ದೇಖುನ್ ಜಿಜು ಸಂಗ್ತಾ ಹಾವೇ ಮೋಗ ಕೆಲ್ಲೆ ಬರೀ ತುಮಿ ಕರಾ ಮುಂಟಾ ಜಿಜು ಮೋಗಚನ ಅನೇಕ ದೃಷ್ಟಾಂತ ಎಮೆ ಬೈಬಲ್ ಅಂತ ಪಡೆಯುತ್ತಾವು. ಮಾರ್ಕ 11:12 ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಇನ್ನೊಂದು ಉದಾಹರಣೆ ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಂಜೂರದ ಮರ ಇತ್ತು, ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಫಲ ಉಂಟಾ ಅಂತ ನೋಡ್ತಾರೆ, ಹಣ್ಣುಗಳು ಇರಲಿಲ್ಲ. ಅದೂ ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಹಣ್ಣು ಕೊಡುವ ಕಾಲ ಅಲ್ಲ, ಫಳ ದಿವಸೋ ವೇಳುತ್ತೋ ನೈ ತಿರು ಕಾಚಿ ಸೂಕು ನೈ ತರ್ಜಿಸುಚಿ ಸೂಕೆ ಕೋಣಾಚಿ ಸೂಕ್ತಾರೆ ರೂಕಾಚಿ ಸೂಕ್ ನೈ ತರ್ ಜಿಜುಚಿ ಜಾಯಿಸಿ ಕಿದೆ ಮಳೆ ಬೈಬಲ್ ಸಂಗ್ತಾ ಫಳ ದಿವಸೋ ವೇಳು ನೈ. ಈಗ ನೀವು ಯಾವುದೇ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಸಿಗುವ ಈ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಬೇರೆ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹಣ್ಣು ಸಿಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿನಗೆ ಯಾರೋ ನಿನಗೇನು ತಲೆ ಕೆಟ್ಟಿದೆ ಅಂತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಇದು ಹಣ್ಣಿನ ಕಾಲ ಅಲ್ಲ, ಬೈಬಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಇದು ಹಣ್ಣಿನ ಕಾಲ ಅಲ್ಲ. ಆದರೂ ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾರು ನಿನ್ನ ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನದಿರಲಿ, ಅನಿ ಕೊನೇ ತುಜೆ ತೈ ಫೋಳು ಕೌನ್ಶಿಯನ್ಸ್ ನಾ ಕಾಮಣ ಅನಿ ತೋ ರುಕ್ ಸುಕನ್ ವೇತ ಪುಣ್ಮೋಗಾಚನು ಏ ರುಕಾಚಾ ಬರೇಪಣ ಜೀಜನ್ ಮುಳ್ಳೆನೇ ಯ ಸಂಗಲ್ಲೆನೇ ಕಿತ್ಯಾಗಿ ಮಳಾರ ತೇ ದೃಷ್ಟ ಅಂತ ಕೆಲ್ಲೆನೇ ಪುಣ್ ಜೀಜನು ಮುನ್ಶಾಂಕ ಒತ್ತು ದೊನ್ ಸಂಗಲ್ಲೆ ಕೆಲ್ಲೆ ಸಾವನಸ ದೇಕುನಿ ಯಾ ರುಕಾ ಬರೀ ತುಮಿ ಅನಿ ಫೋಳ್ ದಿವಸ ವೇಳ್ನೆ ಮಳಾರ ಕಿತೆ ಆತು ಫೋಳ್ ದಿವಸ ವೇಳ್ನೆ ಸಂಗಲಾರ ಆಮಿ ಮೋರ್ಸೋ ವೇಳ್ನೆ ಇವೋ ಆಮ್ ಕಾನ್ಕಿ ಅವಕಾಶ ಆಮಿ ಮತಾರ ಜೈ ಜೈ ಪಾಟ ಬಗ್ಗ ಜೈ ದಾಂತಪುರ ಪಡೋ ಜೈ ದೋ ಕೇಸ್ಪರ ದೋಯ ಸಾಯಿಸಿ ಮಾಗಿರ ಅವ್ ಪರಿವರ್ತನೆ ಜತಾಂ ಬೋರೋ ಜತಾಂ ದಿಕ್ಕೂನು ಆತ ಮೋರ್ಸೋ ವೇಳ ನೈ ದಿಕ್ಕೂನು ಜಿಜು ಸಂಗ್ತಾ ಸತ್ರ ಇರವ ಸೋರ್ ಕೆದ ಎತ್ತ ಮನ ತುಮ್ಕ ಸಂಗೋನಿ ಏನ ತುಮಿ ಕೈಂಗಿ ಗರ ಬೀಗಲ್ನ ಫಂಕ್ಷನಕ್ಕೆ ವೇತಾತ ಕಾಲೇ ಪ್ರೋಗ್ರಾಮ ಕಾಸರ ವೇತಾದ ತೇದಳ ಸೋರ್ ಎತ್ತ ದಿಕ್ಕೂನು ತುಮಿ ಚಿಂತಿ ನತ್ಲೇ ವೇಳಾರ ಮೋರ್ನೆತ್ತಲೆ ದಿಕ್ಕೂನು ತುಮಿ ಸಂಗೋಂಗ್ ಜಾಯ್ನ ಆತ ಅವ್ ಬರೋ ಆಸಾ ಬಾ ಡಾಕ್ಟರ್ನ ಸಂಗ್ಲಾ ತುಕ ಬರೀ ಬೋಲಾಯ್ಕಿ ಅಸ ಕಾಯಿ ತೊಂದರೆ ನಾ ಸಾಯಿಬಾ ಮುಣನ್ ಡಮಾರ್ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಸಾಂಬ್ರು ಏಕ್ ಬಡಿ ತಶಂತ ಆಸ್ಪ ಇಕಡೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಕೊನೆ ಸಂಗ್ಲೆ ಫಾದರ್ ಏಕಲು ಸೀರಿಯಸ್ ಸಹಯ ಮುಣನ್ ಅವ್ ಕುಮ್ ಸಕ್ರಾಮಿನ ಪರ್ವನ್ ಗೆಲ್ಲೋ ಕುಮ್ಗಾರ ಅನಿ ಸಂತ ತೇಲಾನಿ ಪರ್ವನ್ ಗೆಲ್ಲೋ जाणा बरें उलयतात आसा विचारलें कोण वत तूं बरें उलयता तो काल हेंगे ओडल तेगे सिरियस आसलो फादर तो दंबू ताका घुमटी धरली उरी जाल्ली ताका मागीर सांगलें कुमगार म्हणी काण येता गे फादर बरो आसा न्ही गे फादर बरो आयतारा ही करचें घेता बरो आयतारा आतां नाका फादर कुमगारे बरो आसा फादर कांय तोंदरे ना मागीर मस्त सांगलें तशें न्ही तुवें कुमगार काण घे जाल्यार कांय मोर्चे तस्थिती जायचें म्हणना बरो आसलें आनी कुमगार काण घेत देखून जेजू आयल्या उपरांत आमी ताका बागेल तापुडताना उक्तें करीचय देखून तुका तितल्या पयसान 25 किलोमिटर तो हांव कुमगारान आयलां काळसांतान कुद्रे म्हाका देखून मागीर कशें सांगून मागीर जायतो ओपलो कुमसा जालो कुमगार काण गेलो मागीर हांव बायकार पाटी जाल्यार फोन आयलें तो मेलो म्हणून आवट देखून मोगाच्या न्हू दाखतर सांगता आवड न्ही तुजी भलायकी बरी आसा आनी कांय तोंदरे ना एक वर्स वांताय बरें करना आनी सांगून दाखतर डिसमीस करचें जाल्यार थंयत गेलो ऑर्डर बसना डमार गेलो मागीर दाखतरान सांगलें एक वर्स म्हणून देव दोन पटी आसता काय केदो लागताय एक पटी दाखतर सांगता न्हय तुका कांय तोंदरे ना तूं आनी बरें करून वांताय म्हणटा देव आसता काय आतां गारव्याच्या पयल्यान तूं मरता आनी वो खंय दाखतर सांगू काका आनी एक पटी देव आसता खंय भाऊ बाबा हो ते दोरी काण घेवन आनी पिरा लेख करतात न्ही गे हो म्हजो जागो म्हजो जागो हो म्हजो जागो म्हणून त्या देव म्हणटा सगळो संवसार म्हजो तूं कोण म्हजो म्हजो म्हणून देखून मगाचे न्हू आमकां खंयच्या वेळार कितें म्हण आमकां सांगूं जायना सकट देवाच्या हातांत आसता देखून जेजू सांगता खंयच्या वेळारय मोर्न येताना तडी भुरगींत मरतात पोटांतल्यान बायरेंच्या पयल्यान मरतात तडे पटी ल्हान बाळशींत मरतात तरणाट्या प्रायर बारीक बरें आसतना हार्ट अटॅक जाता ज्या देखून फळ दिवचो वेळ न्हय जाल्यारय आमी रेडी आसूंक जाय पाल्या सगळें सांगूंक जायना जेजू तुजी चूक म्हाका इतल्या वेगी मोर्न धाडली तुवें मातारो जावंक सोडूं न्हय मातारो जाताना परिवर्तन जाता आसलो थोडे मनशांक घालें तेर्स मागणें हांवें पुराय रिटायर्ड जाले उपरांत मागीर काय एक करूंक ना न्हय रिटायर्ड जाल्या उपरांत देखून तड्यांनी सिमिस्त्रीन दवरताना कोंतांनी दवरचें घाले बुकांनी काय एक काम ना न्हय तेर्स म्हूण तेत राव म्हणून ते धोमसो ताका मागणें रजर काय येना बिजी आसता द्वारी बिजी आसता मेल्या उपरांत काय एक काम ना देखून कोंत बेतीन रजर मागणें बुकांनी सकट तांतू पुण्यान दवरल्यार दीस रात एक काम मागणें करचें त्या देखून मोगाचें न्हू आमी सांगूंक जायना रिटायर्ड जाल्या उपरांत हांव बरी जिणी जियेतां आतां गम्मत पियेतां सुरसोरो पियेतां गम्मत एन्जॉयमेंट आतां लायफ आसचें तें एन्जॉय करूंक म्हणून न्हू तड्यांनी चिंतूं पुरो देखून जीज सांगता सत्रय घेयात देखून जीज खंयच्या टायमार आमचे लागीं येताना म्हळ्यार मोर्न येताना आमी बरें फळ दिवचें तसले रूख जावन आसत जय आमचें बरें तासत जय कामां आसत जय खोटेपण न्हय पाड न्हय वायट न्हय ना तर थंड आसचें न्हय वगीत आसचें न्हय म्हणून ಮತ್ತಾಯ 7:19 ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ ಒಳ್ಳೆ ಫಲ ಕೊಡದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮರವನ್ನು ಕಡಿದು ಬೆಂಕಿಗೆ ಹಾಕಲಾಗುವುದು ಒಳ್ಳೆ ಫಲ ಕೊಡದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮರವನ್ನು ಕಡಿದು ಒಳ್ಳೆ ಫಲ ಕೊಡದ ಮರವನ್ನು ಮರ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೋದು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಗಟ್ಟಿಮುಟ್ಟಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ರು ಕೂಡ ಫಲ ಕೊಡೋದಿದ್ದರೆ ಕೆಟ್ಟ ಮರ ಕೊಡುವ ಫಲವನ್ನು ಮಾತ್ರ ಕಡಿದಾಕುವುದಲ್ಲ ಮರ ಫಲ ಕೊಡೋದಿದ್ದರೇ ಕಡಿದು ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ದೇಖೋ ಪಾತ್ರ ಕರ್ತಲ್ಯಾಂಗ ಮಾತ್ರ ಎಂಕೊಂಡ ನೈ ಬರೆ ಕರ್ನತ್ಲ್ಯಾಂಗಿ ತಾಂಚೆ ಸಂಗತ ಎಂಕೊಂಡ ಅಸ್ತಲೆ ತ್ಯಾ ದೇಕುನ್ ಮೋಗಾಚನ ಆಮ್ಕ ಕ್ರಿಸ್ತಾಂಗ ವರ್ತಿ ದೇಕುನ್ ಪವಿತ್ರತ್ಮ ದಿಲ್ಲ ತಂಡ ಬಸೋಂಗ ನೈ ಮೋಗಾಚನ ಬರೆ ಕರುಂಗ ಬರೆ ಕರ್ನಸೋಂಗ ದೇಕುನ್ ಆಮಿ ಸಬಾರ್ ಪಡಿ ಪಳಿತಾ ಆಮಿ ತಡೆನಿ ಆಮ್ ಕೈಯ ಪಾಡ್ ಕರ್ನತ್ಲ್ಯಾಂ ಬರೋ ಮಣೋನ್ ತಶೆ ನೈ ತ್ಯಾ ದೇಕುನ್ ಆಮಿ ಅಗತ್ಯ ಜಾವನ ಬರೆ ಕರುಂಗ ಅಸ ಮೋಗಾಚನ ದೇಕುನ್ ಆಮ್ಕ ಪವಿತ್ರತ್ಮ आनी देवान सकट पयतात सात देणी सकट आमकां दिवचें कित्याक कुरपा सकत बोळ भलायकेन सकट दिवचें आमी दुसऱ्यांक बरें करीत जाय म्हणून देखून कन्नडा सांगता दयेला धर्म अद्याव दया दये धर्मद मूलवय्या म्हणून देखून आमी अनेक लावीर काकूळ दाखोवचे दया माया दाखोवचे आमी मनीस जावंक जाय देखून आमकां पवित्रत्न दिलो जेजू सांगता हांवें तुमचो मोग केले बरी तुमी एकामेकाचो मोग करीत जय वो उपादेश म्हणटा आमी कमांडमेंट कट्टळे हें सूचने न्हय हें आमकां दिवचें सूचने नंतर आमकां दिवचें एक सलाहे एक आयडिया तशें न्हय हें कमांडमेंट म्हळ्यार सुग्रीव आज्ञे सुप्रीम कोर्टान तेन्ना इल्ली आज्ञा आसता पळय तें पाळी जायता. देखून जेजू सांगता हें सुप्रीम कोर्टाचें ऑर्डर आसलें बरी वो उपादेस हांवें मोग केल्ले बरी एकामेकाचो मोग करात. देखून म्हजो आत्मो हांव तुमकां दितां कित्याक की म्हजे बरीस तुमी एकामेकाचो मोग करूंक जाय म्हणून. देखून मोगाचें न्हू मोग करच्यान आमकां जिजत्व आदर्श जावन आसा. आमकां जिजत्व एक देख जावन आसा. जेजू न्हू नीज मोग म्हळ्यार पवित्रात्माचो मोग म्हूण सांगल्यार खंयचेंच प्रतिफळ खंयचेंच आदाय आमचेंच लाभ स्वंत आदायन पळय नासतना आमी अनेकल्या खातीर वावुरचें अनेकल्या खातीर त्याग करचें तें जावन आसा पवित्रात्मा तावन उपजावचो मोग. थंय खंयचेंच स्वार्थपण आसना. तो आमकां पवित्रत्व मात्र दिवंक शकता मोगाचें न्हू. साबारपटी आमी पळयता आमच्या मोगान स्वार्थपण आसता धाराळ. आमी एक आज काल ऑल बिजनेस मायंडेड बिजनेस कितें म्हणलें हांवें 10 रुपया करसल्यार म्हाका 100 रुपया लाभ येसी. कितें बरें केल्यार म्हाका आनकी चड म्हाका पाटी बरें मेळसी ना तर कोणी बरें करूंक वचना. पूण कितेंच नीज खरो मोग म्हूण सांगल्यार कांयच आमी आमचो फायदो पळयनासतना आदाय लाभ पळयनासतना फकत अनेकल्याच्या बऱ्यापणा खातीर आमी वावुरचें ताका म्हणटात तो खरो नीज मोग म्हणून. मोगाच्या न्हू तो मोग पवित्रात्मा मात्र दिवंक शकता आमकां. देखून संवसाराच्या खंयच्याच व्यक्तींनी आनी खंयच्या सक्तींनी तें देणें आमकां मोगाचें दिवंक जायना. मोगाच्या न्हू देणी ती कोणेंय दिव येता आमकां पवित्रात्मा दिता वय पूण कोणेंय आमकां बरें करीत. सैतानी जेजू म्हणटा सैतानी बरें करता म्हणून मेल्ल्यांक उठयता म्हणून. देखून आज जावचे घुसपट गोंदळ कॅरज मिटिंगांनी पुरा कितें म्हण सांगल्यार आज सकड यंत पळोवचें देणें पळोवचें थंय विजन आसा थंय हिलींग आसा आनी थंय कावंस बरें कावन्सिलींग आसा म्हणून दवरलीं. थंय हांगा धांवतात आरे जेजू थंय आसा हांगा हांगा आसा धांव नाकात म्हण. जेजू तो आसा म्हळ्यार धांवक ना बायबल सांगता. पूण आमचें तशें आज कितें जालां म्हळ्यार फायद्याचें म्हाका बरें जायचें म्हाका लाभाचें जाय फायदे देखून कित्या वचाचें गे म्हणून म्हाका समजना. निजायकें म्हाका समजना कित्या वचाचें गे म्हणून. आज व्हडलें समस्या म्हण सांगल्यार कितें कॅरजमॅटीक म्हळ्यार धांवलें थंय हांगा ओ तुका तें देणें आसा ह्या ब्रदराक तें गिफ्ट आसा तो विश आसा तें धांवलें पुरो. देखून मोगाचें न्हू सैतानाक सकट गिफ्ट दिवंक साध्य आसा. देखून आज घुसपट जावचो तसोलो पूण खरें देणें पवित्रात्मेन कळचें आज कितले जाण वाट चुकोवंक कारण तशें जाता. वो जपां करता वो तो दर्शन पळयता वो संदेश दिता पूण खंयचो संदेश दर्शन खरें घे म्हणून तें व्हरून पळयतलो कोण घे. देखून मोगाचें न्हू साबार जाणां साबार सांगतात यस सांगचें ओके ओके तितलेंच नो कमेंट्स त्या विशयान चर्चा करचें न्ही. तो करता वो करता ओके नो कमेंट्स वयगी जावं दी देवाक महिमा जावं दी. देखून मोगाचें न्हू सैतान सकट देणी दिवंक शकता पूण एक देणें मात ताका दिवंक जायना खंयचें कोत्ता गे. वंदो करिंथा 13 सैतान तुमकां हर एक देणें दिता पूण एक दिवंक कित्याक म्हळ्यार ताचे हेडकंत ना तें जावन आसा मोग. देखून सकळांचें गे अर्दीक वर तें देणें जावन आसा पवित्रात्म्याचें तें मोग. पूण आमकां तें वी डोंट बॉदर अबावट इट. आमकां हर एक लेडन आसा तें देणें पूण आमकां तें व्हडलें म्हूण दिसना. तें मेल्लो उठयलें जाल्यार दवरलें थंय पिडा कोण जाल्यार दवरलें तेकलो मोग म्हणटा तें तें आमकां आसा दिलां जाल्यारय आमी यूजय करना तें पश्चादापाची व्हडली गजाल म्हूण सांगल्या. बट तडी मदर तेरेजा तसली ताणी उरल्या खंयचें कॅर करना महात्मा गांधी मदर तेरेजा तसली पुरा तें मोगाचें देणें आसात तें जाता इतलें तें वृद्धी करतलें आनी तें उपयोग दितलें. देखून म्हणजे पवित्रात्म्याची फळां म्हळ्यार तें आमच्या जिवितांत बऱ्या करणें आनी आमी दाखोवंक जाय. देखून मोगाचें न्हू आमी कोणाय की आज कितलें स्वार्थपण सांगल्यार कितेंय बरें करूंक गेल्यार लाभाक ना तर आमच्या आमकां जाय जाल्ल्यांक तांकां मात्र उरल्यांक ताका कितें बरें करीत जाय हाका कितें बरें करीत जाय दुस्मानांक कितें बक्षीस जाय तें आमकां समजूंक तो समजना.
आमकां क्रिस्तांव कितें समज बायबलींतलें वाचता आमकां समजना. एक पटी एकली मीस दिवंक आयली. मीस दिवंक येताना मीस सारता न्हय मीस कित्याक गे म्हणून हांगा जाता मेल्ल्या खातीर. मागीर अर्घां जावन सांत आंतोनीक विचारलें कित्याक गे म्हणून. तुमकां तिणें सांगिल्लें कितें म्हळ्यार अजाप जायत. फादर आमकां ते कुशीला सिल्ली बायन आमकां वायट केलां माट केलां माट केलां देखून तिचें घर दार सक्कड सत्यना जावन दी मीस पडया म्हणून. नमगे अवरु सिल्ली बाय हाळ माडिदारे अद्रिंद अवर मने मट हाळाग होगली अंत पूजे हेळी शकाले म्हणटायतो तशें पर सांगूं जाता गे. मागीर आमकां वायट करयत गे आमकां माट करयत गे देखून तशें ना जिजून सांगलां आमकां वायट केल्यार बरें करीत म्हणून. म्हळ्यार हें मीस भेटया तांकां बरें जावं दी कित्याक तांकां बरें जायचें आमच्या दुस्मानांक देवा नाका नाका आमकां बरें जावं दी मीस भेटया आमकां बरें तांकां नाका न्ही तशें न्ही तांकां बरें जावं दी म्हूण तुवें मीस भेटयल्यार तुका आतां आणखी 10 वाट्यान बरें जाता. फादर पयशे दिया मीसी नाका काय नाका हांव सरली हें नीस घडिल्ली गजर एक पयशे दिया म्हाका आतां मीसी नाका तुमचें कांय नाका म्हणून बरें तांकां कितें बरें जायचें गे म्हणून जिजू म्हणटा दुस्माना खातीर माग तें आमकां समजोन समजना आमी कितलेय मागणें रितीर केल्या रे दुस्मानाक तांकां बरें तांचें बरें जावचें पळोवंक आमकां नाका आमी मागचें सोडा. तशें आसा मोगाचें न्हू देखून जिजू हरियेकल्या बरें करीत गेलो तें पवित्र आत्मा बरलेल्या व्यक्तीन मात्र करूंक शकता. मदर तेरेसा महात्मा गांधी व्हडले व्हडले मनीस तसली पुरा आसतात न्ही गे सांता भक्तांनी येन पुरा सां स्टिवन पळय ताका दिशी मारता न्ही तांचे तरी मागतलो सुम्या तांकां बक्षी म्हणून आमकां जाल्यार सुम्या अळे पळोवन काणगे म्हाका अशें करतात फातर उडयतात तांचें सत्य नाचोन वचून दी तांचे घरदार नाचोन वचून दी म्हणून त्या देखून मोगाचें न्हू आमी क्रिस्तांव जेजूचीं भुरगीं पवित्र आत्म्यान भरलेलीं देखून आमी खंय गेल्यार बरें जायचें जेजू तान बरें सकत वळोन येतलें सकळां बरें करतलीं म्हूण तशें पवित्र आत्म्यान भरलेल्या व्यक्तींचे ती सकत वळोन येचे आनी जेजून बरें केल्यार सकळां तें बरें करूंक जाय आनी सकळ माया मोगान एकवटांत जिवनचे बरें करूंक जाय कुटुंब समाजांनी फोंड घालचें न्ही हें करूंक आमी प्रयत्न करया. जेजू म्हणटा हांव आयलो एक करूंक सैतान आयिल्लो तें दुस्पटावंक म्हणून जॉन येवन आतने देन त्या देखून जेजू आयिल्लो एक सकळ एक करूंक बरें करूंक देखून पवित्र आत्म्याचो एकवट तो माया मोग आमचे थंय वाडोवन दी आनी सोडोवन दी एक गडी बरो मागी आमी आमी सजा बलिदान दळ जंपून सुम्या तुवें आमकां दिल्या पवित्र आत्मे तुका अर्घान दिता सुम्या वो पवित्र आत्म्या जिवितांत बरें फळ दिवचें बरी आमी पवित्र आत्म्याचे संगी साकार दिवंक आमकां कृपा दी आमी एकामेकां माया मोगान जियोंक आमकां जाय जाल्ली कृपा आमकां हे मिसाचें बलिदान फोव करून आमीन.